बोधिताम् भगवताम् नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिताम् पुराणमुनिनाम् मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्ब त्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीं नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दाय तपत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुत स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकम् संसारतापशमनम् समर्थम् समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धम् स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तम् पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुपातु मां भजे ज्ञानेशां घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी कारहस्ते किल एकनाथ सदृश वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितम् वन्दे यतिं माधवम्। सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजप्रदः पिता। चौदाव्या अध्यायातला हा चौथा श्लोक आज आपण घेणार आहोत। सर्व योनींमध्ये ज्या ज्या मूर्ती संभवतात, जे जे देह संभवतात, त्यांची महत ब्रह्म ही योनी आहे आणि मी त्यांच्या बाबत बीजदादा बीजदाता पिता आहे असं भगवंत म्हणत आहेत। मागच्या श्लोकामध्ये मम योनिर्महद ब्रह्म तस्मिन् गर्भम दधाम्यहम संभव सर्व भूतानाम ततो भवति भारत, त्यापासून सर्व भूत मात्र उत्पन्न होतात। माझी मूळ प्रकृती महत ब्रह्म ही माझी योनी आहे आणि तिच्या ठिकाणी मी चैतन्य गर्भ ठेवतो। तस्मिन गर्भम दधाम्यहम, त्या ठिकाणी मी बीज गर्भ ठेवतो आणि त्यापासून सर्व भूत मात्र उत्पन्न होतात असं भगवंतांनी सांगितलं। त्याच्या पुढचा श्लोक आहे, सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्ती याः तासां ब्रह्म महद योनिहि अहम बीज प्रदपिता। सर्व योनींच्या मध्ये जे जे म्हणून देह जन्माला येतात त्या त्या सर्व देहांची महत ब्रह्म ही योनी असून, मूळ माया महत प्रकृती ही योनी असून, मी बीजदाता पिता आहे असं भगवंत म्हणतात। 13व्या अध्यायाचा प्रकृती पुरुष हा जो विचार आहे तो विचार या गुणत्रय त्रिगुणांचं वर्णन करणाऱ्या अशा अध्यायाच्या प्रारंभी देखील भगवंतांनी तसाच कायम ठेवलेला आहे। पुरुष आणि प्रकृती हे दोन्ही वस्तुता परमात्म्यापासून निर्गुण निराकार अक्षर अव्यक्त परमात्म्यापासूनच झालेले आहेत। पुरुष आणि प्रकृती हे दोन्हीही अनादी आहेत आणि परमात्म्यापासून झालेले आहेत। दोघांच्या सामरस्यानी अथवा झटापटीनी सर्व विश्व निर्माण झालेलं आहे। अर्थात ईश्वर पिता आणि प्रकृती माता अशा प्रकारचा भेद कल्पून इथं भगवंत बोलत आहेत। सांख्यांच्या कपिल महामुनींच्या तत्वज्ञानाप्रमाणे त्याच्यातला काही भाग घेऊन भगवंत ईश्वर हा पिता असून प्रकृती ही माता आहे असं सांगतात। मात्र भगवद्गीतेचं जे खरं वचन आहे ते खरं वचन प्रकृती ही देखील ईश्वराची अंगभूतच आहे असंच आहे। खरं तर प्रकृती आणि पुरुष हे दोन्हीही ईश्वरापासूनच झालेले आहेत, परमात्म्यापासूनच झालेले आहेत असं भगवंतांनी ठाई ठाई सांगितलेलं आहे। 7व्या अध्यायामध्ये मत्तः परतरम नान्यत किंचिदस्ति धनंजय असे उद्गार भगवंतांनी काढले, माझ्यापेक्षा अन्य असं इथं काहीही नाही। जी पराप्रकृती आणि अपराप्रकृती म्हणजे जीव प्रकृती आणि अष्टधा प्रकृती, पंचमहाभूत देह म्हणजे देह मन बुद्धी आणि अहंकार, ही जी अष्टधा प्रकृती आहे, अष्टधा प्रकृती आणि जीव प्रकृती ही माझ्यापासूनच निर्माण झाली असं भगवंत सांगतात। 9व्या अध्यायामध्ये देखील पिताहमस्य जगतो माता धाता पिता महाहा असंच भगवंत म्हणतात। मी या जगताचा पिता आहे, पितामह आहे, माता आहे, धाता आहे, सांभाळ करणारा आहे, पितामह देखील मीच आहे। मीच माझ्या खेरीज अन्य कशाच्या पासून हे विश्व झालेलं नाही, तसंच मी आणि कोणीतरी यांच्याबरोबर देखील विश्व झालेलं नाही। वेदांताचा अंतिम सिद्धांत जर काही असेल तर जगत हे अज्ञान आहे असंच आहे। याच्या आधीच्या श्लोकामध्ये अजातवाद म्हणजे आरंभवाद विवर्त कितीतरी वादांची चर्चा भगवंतांनी केली। परिणामवाद सांगितला, दूध मुराले स्वभावे तरी त्याची दही, जसं दूध त्याला विरजण लागलं की दुधाचं जसं दही व्हायचं तसंच परमात्म्यापासून जगत निर्माण झालं. पण परिणामवादाची अडचण अशी आहे की दह्याचं परत दूध होत नाही, ही अडचण आहे. जसं जगत नाहीच झाल्यावर परत परमात्मा होतो, परमात्मा असतोच, असलेलाच परमात्मा जगत रूपाने भासतो, त्याला परिणामवादी असं म्हणतात. की जसं दूध मुरालं, विरजण घातलं आणि त्याला तेच दही म्हणून ओळखलं गेलं तसं हे जगत आहे. पण उलट्या क्रमाने दह्याचं दूध होऊ शकत नाही. जगत मात्र परमात्म्यापासून झालेलं आहे आणि जगताचा नाश जरी झाला तरी देखील परमात्मा शिल्लक राहतो. त्यामुळे परिणामवाद तसा टिकत नाही, आरंभवाद देखील टिकत नाही. मागच्या वेळेला आपण पाहिलं एका अणूंपासून सर्व विश्व निर्माण झालं, अणू आणि परमाणू यांच्यापासून सर्व विश्व निर्माण झालं, पण त्याच्यामध्ये चेतना कशी आली हे सांगता येत नाही आरंभवाद्यांना. असं झाल्यामुळं हे जगत आरंभवाद्यांच्या म्हणण्याप्रमाणे निर्माण झालं असं सिद्ध होत नाही. मायावादी म्हणजे वेदांती किंवा आचार्य मायावादी समजलेले आहेत. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आणि मायेचं कार्य म्हणून जगत आहे असं आचार्य म्हणतात. आचार्यांनी खरं म्हणजे ज्ञानाचा पुरस्कार केला, पण मायावाद म्हणून जी गोष्ट आहे ती ब्रह्म कल्पनेपुढे आणि जगतामध्ये टिकत नाही असं लक्षात येतं. कारण मायावादाप्रमाणे मूळ परमात्म्याच्या बरोबरीने इथं अजून एक कोणती तरी वस्तू असली पाहिजे. अज्ञान म्हणून दिसण्यासाठी देखील एक वेगळी वस्तू असली पाहिजे. तशी वेगळी वस्तू वस्तुत नसल्यामुळं मायावाद देखील तसा टिकू शकत नाही. म्हणून स्वामीजी म्हणायचे की ज्ञानेश्वर महाराजांनी चिद्विलासवाद सांगितला. कुठलाही वाद टिकू शकला नाही, विवर्तवाद देखील टिकू नाही शकला. परमात्म्याचं विवर्त म्हणून जगत आहे असं सांगितलेलं आहे. जसं सुवर्णाचं विवर्त म्हणजे अलंकार असावेत, तशा प्रकारे परमात्म्याचं विवर्त म्हणून जगत आहे. परमात्म्यावरच अधिष्ठित झालेली पण वेगळी वस्तू म्हणून जगत आहे असं सांगितलं गेलं. पण जर विवर्ताचं ज्ञान झालं, रज्जूवर सर्प भासला, पण जर रज्जूचं ज्ञान झालं तर सर्पाचा आभास नाहीसा होतो. मुळात दोन वस्तू नाहीयेत. एकच वस्तू आहे. मूळ परमात्माच असताना आणि परमात्मा पाहणारा म्हणून जो आहे तर तोही म्हणजे आपण अज्ञानी हेही त्या परमात्म्याच्याच दृश्य विश्वात येत असताना विवर्त पाहायला तिसरी व्यक्ती लागते. असं असल्यामुळं विवर्ताला देखील अडचणच आहे. जगत हे परमात्म्यावर वेगळेपणाने भासतं असं पाहायला तुम्ही वेगळे आलात कुठून, हा प्रश्न विवर्तवाद्यांना जेव्हा विचारला गेला तेव्हा विवर्तवाद देखील बाजूला पडला. जसं सुवर्ण आणि सुवर्णावर केलेला अलंकार, अलंकार खोटा सोनाराच्या दृष्टीने, सुवर्ण एकच खरं. पण हे पाहण्यासाठी एक त्रयस्थ दृष्टी पाहिजे. ही त्रयस्थ दृष्टी एकच परमात्मा असताना कोणालाही लाभणं शक्य नाही, त्यामुळे विवर्त देखील अंतिम तत्वज्ञानाच्या दृष्टीने टिकू शकत नाही, समजण्यासाठी म्हणून सांगितलं जातं. असं सगळं असताना भगवंतांनी सर्व योनिषु कौन्तेय मूर्तयः संभवन्तियः तासां ब्रह्म महद्योनिः अहं बीजप्रदः पिता, आता जर झालेलंच आहे असं अज्ञानांच्या पक्षी असेल तर त्याची उपपत्ती सांगायला लागते, म्हणून अशा प्रकारची विवरण केलेली आहेत. आणि भगवंतांनी देखील तशा प्रकारचं विवरण मान्य करून, प्रकृती आणि पुरुष हे विवरण मान्य करून हा विषय पुढे नेलेला आहे. मागच्या श्लोकावर मी तुम्हाला पुष्कळच त्या तऱ्हेने ज्ञानेश्वर महाराजांनी देखील आता असो हे बहुबोली असं म्हणाले, जवळपास 60 ओव्या लिहिल्या. आणि तुमच्यापैकी काही जण त्याचं निरूपण ऐकताना कंटाळले असतील तरी तोच विषय मी परत एकदा काढला. कारण मूळ जो श्लोक आहे तो श्लोक आणि त्या श्लोकांचे अर्थ आहेत त्यांना डावलून आपल्याला पुढे जाता येत नाही, ही अडचण राहते. हे समजून घेणं याला पर्याय तसा राहत नाही. सर्व योनींमध्ये जे जे म्हणून देह निर्माण होतात, एक आहे की या जगतामध्ये जीवसृष्टी असंख्यात चाललेली आहे, त्याची गणना नाही, त्याची संख्या नाही. मध्यंतरी मी कुठेतरी गेलो होतो ते जे जगताच्या संदर्भात चॅनेल दाखवतात तसा कुठला तरी एक चॅनेल चाललेला होता, समुद्राच्या अंतर्गत असणारी सृष्टी दाखवत होते. तर आश्चर्य वाटेल अशी एक सृष्टी समुद्राच्या अंतर्गत, पाण्याच्या अंतर्गत ते दाखवत होते. आपल्याला कल्पनाही येणार नाही इतके जीव, इतके जंतू, इतक्या योनी या जगतामध्ये वास करून आहेत. या सर्व योनी जन्मतात, त्या माझ्यामुळे जन्मतात असं भगवंत म्हणतात. त्यांना बीजप्रद पिता त्यांचा मी आहे. तसंच महत ब्रह्म योनी प्रकृती माता याच्या ठिकाणी मी बीज ठेवतो आणि त्यांचा जन्म होतो. आश्चर्य असं वाटतं की हे जे बीज आहे ते बीज देखील अपरिमित आहे. जो बीज प्रद पिता आहे तो जे बीज निर्माण करतो ते बीज देखील अत्यंत असंख्य असं आहे. आणि प्रकृती मातेपशी म्हणून जी मूळ वस्तू आहे ज्याच्या संयोगाने देह निर्माण होतो ती देखील अत्यंत सूक्ष्म घडामोड आहे. आणि ही घडामोड सर्व सृष्टीमध्ये अव्याहत चाललेली आहे, कोणाच्या तरी इच्छेनी चाललेली आहे, कोणाच्या तरी संकल्पानी चाललेली आहे, कोणाला तरी ते घडावं असं वाटतं म्हणून चाललेली आहे. भगवंत असं म्हणतात की मला वाटतं ते घडावं म्हणून चाललेली आहे. असं असल्यामुळंच कोणालाही सांगायला लागत नाही की बाप हो लग्न करा, ही सहज प्रेरणा आहे, ही सहज गोष्ट आहे. बीज प्रद पिता आणि प्रकृती माता यांचा खेळ अव्याहत या विश्वामध्ये चाललेला आहे आणि सर्व योनींमध्ये चाललेला आहे, सर्वत्र चाललेला आहे. सर्व योनिषु कौंतेय मूर्तयः संभवंती आहा. या ज्या मूर्ती निर्माण होतात त्या मूर्ती अजब आहेत. सूक्ष्मदर्शकी यंत्रातून जेमतेम दिसतील असे देह आहेत आणि हत्ती एवढे महाकाय देखील देह आहेत. अशा अत्यंत विषम अशा पद्धतीने हे जगत चाललेलंच आहे आणि ते जगताच्या अंतापर्यंत चालतच राहणार आहे. ज्ञानेश्वर महाराज याच्यावर निरूपण करताना म्हणतात की या कारणे मी पिता, महत ब्रह्म हे माता, अपत्य पंडुसुता जगदंबरू. सर्व जगत हे अपत्य आहे, मूळ बीज प्रद पिता मी आहे आणि प्रकृती ही माता आहे, महत ब्रह्म हे माता म्हणून काम करतं। आता शरीरे बहुते देखोनी न भेदे भेदे हो चित्ते जे मन बुद्ध्यादी भूते एकेची येथे एकापासूनच एकाच माल मसाल्यामधून मन बुद्धी आदी लाभणारी अशी सर्व भूत मात्र निर्माण झालेली आहेत। आता वेगवेगळी शरीर पाहून वेगवेगळे देह पाहून तुझ्या मनामध्ये भेद निर्माण व्हायला नको असं भगवंत सांगतात। शरीरांनी भेद तर निर्माण होतोच, आपण पाहिलेले देखील नसतात, कित्येक प्राणी आपण पाहिलेले नसतात, ते पाहण्यासाठी आपण जातो वेगवेगळ्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी ते प्राणी कसे असतात ते पाहतो, पण हे सगळं पाहत असताना लक्षात राहू देत की हे सर्व माझ्यामुळे झालेले आहेत, प्रकृती मातेला सगळं जगडंबर जेव्हा निर्माण झालं तेव्हा हे आयतेच निर्माण झाले। आता शरीरे बहुते देखोनी न भेदे हो चित्ते जे मन बुद्ध्यादी भूते एकेची येथे मन बुद्धी आदी या सर्वांना प्राप्त झालेलं देखील आहे। तुम्ही विचार करा की एक कुत्र चाललेलं आहे रस्त्याने, इथून जाता जाता ते एकदम खुन्या मुरलीधराच्या रस्त्याकडे वळतं आणि थोडं पुढे जाऊन परत मागं येतं आणि दुसरीकडे जातं। मन असल्याखेरीज कुत्र असं करतं, काहीतरी कारण असल्याखेरीज केवढं मोठं पटांगण असतं आणि एक गाढव या टोकापासून ते त्या टोकापर्यंत चाललेलं असतं, कशा करता जातं? त्यालाही काहीतरी मन आहे। कुत्री देखील रस्ते ओलांडतात, एवढी ट्रॅफिक पुण्याची असताना सांभाळून कुत्री देखील रस्ते ओलांडून पलीकडे जातात, कशा करता जातात? पलीकडे जाऊन त्यांना काय मिळवायचं असतं? त्यांनाही एक मन आहे, त्यांनाही एक बुद्धी आहे, त्यांच्याही ठिकाणी मनोव्यापार चाललेले असतात, सर्व प्रकारच्या गोष्टी त्यांच्या ठिकाणीही असतात। एखादा पक्षी सहज बसतो, सहज उडतो, सहज येऊन बसतो, मनुष्य देखील काही वेगळी कृती करत नाही। मन बुद्धी ही सर्व भूतमात्रांना समानत्वाने मिळालेली आहेत। आता शरीरे बहुते देखोनी न भेदे हो चित्ते जे मन बुद्ध्यादी भूते एकेची येथे सर्प जाणोनी डंखू आला, प्राणी जाणोनी पळाला, साप जाणून चावण्यासाठी म्हणून आला आणि साप चावायला आला हे जाणून मनुष्य पळून गेला। दोन्हीकडे जाणीवेला बरे पहा, जाणीव शक्ती तर दोन्ही ठिकाणी एकसारखी आहे। हा गा एकाची देही काय अनारिसे अवयव नाही, तेवी विचित्र विश्व पाही एकची हे। जसं एकाच देहामध्ये किती प्रकारचे अवयव आहेत, किती वैविध्य आहे, काही काही नेमक्या ठिकाणी देहावर केस असतात, काही ठिकाणी लव असते, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, पंच कर्मेंद्रिय आहेत, इतरही काही ना काहीतरी अवयव आहेत। हे सगळे जसे एकाच देहावर आहेत तसं या सर्व विचित्र विश्वाच्या ठिकाणी सर्व भूत मात्र जसं एकाच देहाच्या ठिकाणी अवयव त्याच प्रकारे एकत्रित झालेली आहेत। हा गा एकाची देही काय अनारिसे अवयव नाही, तेवी विचित्र विश्व पाही एकची हे। पै उंचा नीचा डहाळिया विषमा वेगळा लिया, एकाची जेवी झालिया बीजाचिया। आणि संबंधू तोही ऐसा मृत्तिके घटू लेकू जैसा, का पटत्व कापूसा नातू होय नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा आम्हा आणि चराचरा संबंध तैसा। या जगतामध्ये जो भेद म्हणून सांगितला जातो शास्त्रीय दृष्ट्या तो तीन प्रकारचा सांगितला जातो। पहिला भेद आहे विजातीय भेद म्हणून सांगितला जातो तत्वज्ञानाकरता। विजातीय भेद म्हणजे एकाचा दुसऱ्याशी संबंध नाही, जसा वृक्ष आणि दगड एकमेकांशी संबंध नसलेला हा भेद हा विजातीय भेद म्हणून सांगितला जातो। सजातीय भेद म्हणूनही सांगितला जातो। जसं एक आम्र वृक्ष आहे, एक चिंचेचं झाड आहे, एक पेरूचं झाड आहे, हा सजातीय भेद आहे। एक वृक्षच पण त्या वृक्षांचे अनेक प्रकार, अनेक जाती, प्रजाती, विजाती आणि एक स्वगत भेद आहे। स्वगत भेद याचा अर्थ एकाच झाडाची जशी मूळ, खोड, फांदी, पानं, फुलं, फळं हे दिसायला जरी भेद म्हणून दिसले तरी एकाच वृक्षापासून झालेले असावेत। या विश्वाकडे पाहण्याची जी बुद्धी आहे ती बुद्धी जर भेद बुद्धी असेल तर विजातीय भेद बुद्धी संपूर्ण अज्ञान सुचवते, तर सजातीय भेद बुद्धी आहे ती या विश्वामध्ये काही गोष्टी एकसारख्या आहेत असं दाखवते। तर स्वगत भेद जो आहे त्या स्वगत भेदाबद्दल ज्ञानेश्वर महाराज इथं निरूपण करतात। जसं एक वृक्ष असावा, त्या वृक्षाचंच मूळ असावं, खोड असावं, फांद्या असाव्यात निरनिराळ्या, अनेक पानं असावीत, फुलं असावीत आणि फळं असावीत। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात पै उंचा उंचा नीचा डहाळिया विषमा वेगळा लिया एकाची जेवी झालिया बीजाची। हा सगळा स्वगत भेद आहे। एकाच बीजापासून उंच नीच विषम अशा वेगवेगळ्या फांद्या जशा असाव्यात तशा प्रकारे या विश्वाकडे तू पहा। आणि हा जो स्वगत भेद आहे झाडाच्या अंगाने सांगितलेला तो अजून स्पष्ट करताना ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात आणि संबंध तोही ऐसा मृत्तिके घटू लेकू जैसा। आणि त्यांचा संबंध देखील स्वगत भेद कसा आहे तर घट हा जसा मृत्तिकेचा मुलगा किंवा लेख, कारण घट हा मृत्तिकेपासून साक्षात लगेचच बनतो। का पटत्व कापूसा नातू होय, तर वस्त्र हे जसं कापसाचं नातवंड असावं, कारण कापूस सूत मग वस्त्र वेदांत सांगितलंय भेद सांगितलेत, त्या भेदामध्ये एक स्वगत भेद सांगितलाय। पण किती गोड पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय पै उंचा नीचा डहाळिया विषमा वेगळा लिया एकाची जेवी झालिया बीजाची या आणि संबंध तोही ऐसा असं पाहिजे। आणि संबंध तोही ऐसा मृत्तिके घटू लेकू जैसा। जसा माती आणि घट यांचं नातं माता आणि मातेचा मातेचं लेकरू असावं तसा असावा। का पटत्व कापूसा नातू होय किंवा कापूस सूत आणि वस्त्र म्हणून पटत्व हे कापसाचं नातवंड असावं। नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा, उदाहरणांची कमी नाही। आपल्याला आठवायला लागेल स्वगत भेद एक झाडाचं सांगितल्यावर आणि काय आणायचं आता उदाहरण सांगण्यासाठी। ज्ञानेश्वर महाराजांना ती अडचण नाही। शास्त्रीय ग्रंथामध्ये फक्त एवढं एकच सांगितलंय बरं का की झाड मूळ खोड फांद्या फुलं फळं, पण ज्ञानेश्वर महाराज मात्र स्वगत भेद कित्येक प्रकारांनी सांगतात। आणि संबंध तोही ऐसा मृत्तिके घटू लेकू जैसा का पटत्व कापूसा नातू होय नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा। कारण कल्लोळ या नावाचा कोणताही वेगळा पदार्थ नसतो, पाण्याचेच कल्लोळ होतात. म्हणून पाहणाऱ्याला ते जेव्हा वेगळे वाटतात तेव्हा कल्लोळ ही जशी सागराची संतती असावी, आम्हा आणि चराचरा संबंध तैसा, आम्ही म्हणजे परमात्मा आणि चराचर विश्व यांचा असा संबंध आहे, असं म्हटल्यानंतर इथं बसलेल्या आपल्या सगळ्यांना किती एकत्व भाव यायला पाहिजे. कल्पना करा. आणि आचाराशी देखील संबंध जोडल्यामुळं आपण ज्याच्यावर बसलो आहोत ते आपल्या डोक्यावर आहे, ते छत आपल्या बाजूला असलेलं सगळं आचर असं विश्व ते देखील परमात्माचं आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा, आम्हा आणि चराचरा संबंध जैसा तैसा. म्हणून वन्ही आणि ज्वाळ पुढचं उदाहरण आहे. दोन्ही वन्हीची केवळ स्वगत भेदाचं अजून एक उदाहरण म्हणजे वन्ही आणि ज्वाळ दोन्ही वन्हीची केवळ तेवी निगा सकळ संबंधू वावो. मीच सर्व आहे जे संबंधित म्हणून सांगितलेले आहेत लेख अथवा संतती अथवा नातू, तर हे तसे संबंध वाव आहेत, खोटे आहेत. खरं म्हणजे कापूस सूत आणि वस्त्र याच्यामध्ये काय फरक आहे, त्याच्यामध्ये एक जसा ओतप्रोत कापूसच भरलेला असावा तसा मीच या विश्वामध्ये सर्वत्र भरलेलो आहे. म्हणून वन्ही आणि ज्वाळ दोन्ही वन्हीची केवळ तेवी मी गा सकळ संबंध वावो. झाले मी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके. जग निर्माण झाल्यामुळं मी झाकला जातो असं जर कोणी म्हणत असेल, मी दिसत नाही असं जर कोणी म्हणत असेल, असा जर अबोध कोणाला वाटत असेल आणि साधकाला नेहमी असं वाटतं की हे जगत आहे ही फार मोठी अडचण आहे. हे जगत जर नसतं ना, संसार जर नसता, प्रपंच जर नसता, दृश्य विश्व जर नसतं, त्या दृश्य विश्वाने आमची इंद्रिय खेचली गेली नसती विषयांकडं, तर किती मजा आली असती. जन्माला येऊन लगेच परमात्मा प्राप्ती झाली असती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात झाले नी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके. जगत निर्माण झाल्यामुळं मी झाकला गेलो का अजून प्रगट झालो. किळेवरी माणिके लोपीजे काही. माणिक इथं ठेवलेलं आहे आणि त्या माणकाची किळा सर्वत्र पसरलेली आहे, प्रभा प्रकाश. तर त्या प्रकाशामुळं माणिक हे झाकलं जातं का अजून उठून दिसतं. माणिक हे जसं अधिक उठून दिसतं रत्न असेल तर ते रत्न पैलू पाडलेलं अधिक उठून दिसतं. माणिक आणि माणिकाची प्रभा जशी असावी तसं जगत ही माझी प्रभा आहे. झाले मी जगे मी झाके असं होऊ शकत नाही. म्हणून आधीच्या श्लोकांमध्ये सर्व वाद जे आहेत, अजातवाद हा मात्र वेदांताने मानलेला अंतिम सिद्धांत आहे बरं का. अजातवाद याला कोणीही प्रतिवाद केलेला नाही. समर्थांनी दासबोधामध्ये या अजातवादाबद्दल अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुसरसी काही असं विचारलेलं आहे. आणि या अजातवादाला पण ते आम्हाला दिसतं ना असं सांगून प्रतिवाद केला जातो, त्यालाही उत्तर असं आहे की मनोनिर्मितच आहे दृश्य. मन गेलं की दृश्य जातं, मन गेलं की जगत जातं, मनोमय आहे. पण जो अजातवाद आहे त्या अजातवादाला पॅरलल म्हणू, ज्ञानेश्वर महाराजांनी हा जो चित विलासवाद सांगितलेला आहे तो आपण आता समजून घेतो आहोत. झालेनी जगे मी झाके तरी जगत्वे कोण फाके, किळेवरी माणिके लोपीजे काई, अलंकाराते आले तरी सोने पण काही गेले, अलंकार झाला म्हणून सोनं नाहीस झालं. ते घालणाऱ्याच्या दृष्टीने, त्या भगिनीच्या दृष्टीने तुम्ही जितकं अलंकार त्याचा कंटाळा येऊन सोनाराकडे जाल तेवढं त्याला ते आवडतच असतं. या म्हणतात तुम्ही, तुमचं काही नुकसान नाही. आम्ही आता ते काय कशामध्ये केडीएम मध्ये आम्ही बनवतो, त्यामुळे डाग धरत नाही, काही धरत नाही. तुम्ही या आणि तुम्हाला हव्या त्या घाटामध्ये नंतर वर्षा दोन वर्षांनी बदलून टाका असं तुम्हाला आता सांगतात. अलंकाराते आले तरी सोने पण काही गेले, अलंकार झाला म्हणून सोनं थोडंच नाहीस होतं. मग परवडतं कसं त्यांना असा प्रश्न राहतो. मजुरीतून परवडत असेल असं म्हणू. मी विनोद कुठेतरी वाचला होता की तो वेगवेगळी घड्याळ, घड्याळजी घड्याळ दाखवत होता, हे घड्याळ इतक्या रुपयाला, ते घड्याळ इतक्या रुपयाला, आणि म्हणाला की हे नो प्रॉफिट नो लॉस मध्ये मी विकतोय तुम्हाला. तर घेणारा म्हणाला मग तुम्हाला हे परवडणार काय? तर तो म्हणाला रिपेरिंगच्या कामातून मला हे परवडत. तसं केडीएम मध्ये बनवलेले दागिने जी मजुरी घेतली जाते म्हणून फौजदारांना परवडतात, बाकी काही नाही. नको मला काय करायचं. अलंकाराते आले तरी सोने पण काही गेले, की कमळ फाकले कमळत्वा मुके. कमळ उमललं, आधी कळी होती, कळा होता आणि तो उमलला, तर त्याचं कमळत्व हे अधिक प्रगट होतं का ते कमळत्वाला मुक्त? सांगपा धनंजया अवयवी अवयविया अच्छा दिजे की तया तेची रूप. जो अवयविया आहे, ज्याने अवयव धारण केलेले आहेत, तर त्याला अवयव आच्छादितात की तेच त्या अवयवियाचं रूप असतं. सांग बर अर्जुना, बघा परत स्वगत भेद किती प्रकारांनी ज्ञानेश्वर महाराज सांगतायत. की विरूढ लिया जोंधळा, कणिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसत असे. जोंधळा अंकुरला, विरूढला, विरूढलिया जोंधळा, कणिसाचा निर्वाळा आणि त्याच्यातून जे पक्व कणिस तयार होतं. विरूढलिया जोंधळा, कणिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसत असे. आता ते विरूढलेलं बीज जे आहे ते संपलं म्हणायचं का अजून आगळेपणानी सुंदर उत्तम रीतीने व्यक्त होतंय असं म्हणायचं? सांग असं म्हणताय की विरूढलिया जोंधळा, कणिसाचा निर्वाळा वेचला की आगळा दिसत असे. म्हणून जग हे परवते सारुनी पाहिजे माते, तैसा नोहे उखीते आघवेची मी. म्हणून हे जगत बाजूला सारून, म्हणून जग हे परवते सारुनी बाजूला सारून मग मला पाहायचं. सारुनी पाहिजे माते, तैसा नोहे उखीते म्हणजे जसं आहे तसं आघवे मीच. हे जगत जसं आहे तसं मीच म्हणजे परमात्माच आहे. हा तू साचोकारा निश्चयाचा खरा गाठी बांधवीरा जीवाचीये। खरोखर आता या निश्चयाची गाठ जीवा भावानी तू बांध असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे सगळं जगत आपल्या सकट परमात्माच आहे। या क्षणाला आत्ता आत्तापासून तुमच्या देहासकट चर आणि अचर सर्व विश्व हा परमात्माच आहे अशा निश्चयाची गाठ तू मारून टाक। हा गा तू साचोकारा निश्चयाचा खरा गाठी बांधवीरा जीवाचीये। आता मिया मज दाविला शरीरी वेगळाला गुणी मीच बांधला बांधिला ऐसा आवडे। पण होत कस आता जो मिया मज दाविला शरीरी वेगळाला जे आता मी मला स्वतःलाच स्पष्ट दाखवलं अशा मालाच गुणी शरीरी वेगळाला मीची बांधिला ऐसा आवडे। अशा प्रकारे वस्तुतः सर्वत्र परमात्मा असताना देहामध्ये अबोध निर्माण होतो गुणांच्या योगानी। आणि आपण बद्ध झालो अशा प्रकारचा छंद मात्र घेतला जातो। जैसे स्वप्नी आपण उठून या आत्ममरण भोगीजे गा जाण कपी ध्वजा, जसं स्वर्गामध्ये जसं स्वप्नामध्ये आपण जागे होतो मृत्यू पावलो असं देखील पाहतो आणि आपल्या मरणाचा सोहळा देखील आपण भोगतो। जैसे स्वप्नी आपण उठून या आत्ममरण भोगीजे गा जाण कपी ध्वजा, का कवळाचे डोळे प्रकाशुनी पिवळे विश्व देखीती तेही कळे तयासीची। काविळ झालेल्याला सर्व विश्व पिवळं दिसत, आधी दिसत नव्हतं आणि आता दिसतं, हेही त्या एकालाच जसं समजतं। नाना सूर्य प्रकाशे प्रगटी तई अभ्र भासे, तो लोपला हेही दिसे सूर्यची की, किंवा सूर्यप्रकाशामध्ये सूर्यप्रकाश प्रगट झाल्यानंतर आकाशात अभ्र दिसतात आणि त्या अभ्रांच्या योगाने सूर्य झाकला जातो, सूर्यप्रकाश पुनः पृथ्वीवर येईनाशी होतात, तेव्हा तो सूर्य लोपला हे देखील सूर्यामुळेच जसं कळतं, सूर्याच्याच प्रकाशात कळतं। का नाना सूर्य प्रकाशे प्रगटी तई अभ्रभासे, तो लोपला हेही दिसे सूर्यची की, सूर्यामुळेच दिवस आहे असं समजतं आणि सूर्याच्या अभावानीच रात्र आहे असं समजतं, दोन्ही सूर्यामुळेच समजतं। सूर्यामुळेच आकाशात अभ्र दिसतो आणि सूर्यामुळेच अभ्र जेव्हा सूर्याच्या आड झाकला जातो तेव्हा सूर्य नाही हे समजतं सूर्यामुळेच सूर्याच्याच प्रकाशात। पै आपण पेनी झालिया छाया गा आपुलिया बिहोनी बिहालिया आन आहे। आपल्यापासूनच झालेली छाया सावली आपल्यालाच भिवते त्यावेळेला तिथं कोणी दुसरा असतो? काही काही गोष्टी समजण्यासाठी मात्र जसं खेड्यामध्ये जेवण झाल्यावर हात धुवायला जरा लांब जायला लागत, माग मोरी अंगणाच्या पलीकडं, आणि तिथं आपलीच सावली पाहून कसं भ्यायला होतं ते तिथं समजतं, फ्लॅटमध्ये समजत नाही. काही काही उदाहरणं अशी आहेत की ती उदाहरणं फ्लॅटमध्ये मग कधी समजेल. सावली पाहून घाबरलायत असं तुम्हाला झालंय? एखाद वेळेला झालं असेल तर मला असं वाटतं की उठल्यानंतर आरशातच तुम्ही तुम्हाला पाहिलं, एकदम कोणीतरी दुसराच आहे असं वाटलं, किंवा काहीतरी आपलीच सावली पडली, आपणच हालचाल केली आणि कोणाचं तरी डोकं हल्ल्यासारखं वाटलं रस्त्यावरून येणाऱ्या विजेच्या दिव्यामुळं आपलीच सावली फ्लॅटमध्ये हलताना दिसली असं एखाद वेळेला. आमच्या सोसायटीमध्ये खाली गेट आहे, ते गेट उघडल्याचा आम्ही झोपलेले असताना आवाज येतो कोणी आलं तर, तेवढं रात्री समजतं कोणीतरी आले गेले, तर तो आवाज तसा कानात बसलेला असतो. आज आलाच आहे मंदार इथं, तर दाराचा आवाज येतो म्हणून तो कधी कधी अभ्यास करत आतल्या एका खोलीत झोपलेला असतो, तर असा दाराचा आवाज आल्यामुळे घाबरून परत पाहिलं तर कोणीही सोसायटीतून गेलं आलेलं नाही. त्यांनी उत्सुक त्यांनी दोन चार वेळेला पाहिलं आणि दाराचा आवाज येतो. समोरच्या सोसायटीत एक पत्र्याचं दार आहे ते वाचतं. शहरातली ज्ञानेश्वर महाराजांना ही उदाहरणं म्हणून देता येणार नाहीत, कारण त्यांच्या वेळेला असं काही नव्हतं. ते एकदा जेव्हा समजलं तेव्हा मग त्याची भीती गेली. पै आपण पेनी झालिया छाया गा आपुलिया, बिहोनी बिहालिया आन आहे. आपलीच झाली तरी आपली छाया आपल्याला भेडसावते घाबरवते, पण तिथं दुसरं कोणी आहे नीट पाहिलं तर नाहीये. तैसी ये नाना देहे, साडेनऊ वाजून गेले उभ्याही संपल्या तर, तैसी ये नाना देहे दाऊनी मी नाना होये, तसं इथं नाना प्रकारच्या देहानी मी नाना झाल्यासारखा वाटतो. नाना म्हणजे अनेक. आम्ही नागपूरला गेलो होतो तर श्यामाताईंच्या भगिनी तिथे आल्या त्या, तर त्या मला म्हणाल्या की तुम्ही प्रवचनात सांगता सगळीकडं तोच परमात्मा आहे पण दुसऱ्या जीवाचा स्पर्श नको वाटतो म्हणे. चिचुंदरी त्यांच्या पायाला येऊन गेली झोपलेल्या असताना, अशी अग्गाला घासून गेली, दुसऱ्या जीवाचा स्पर्श नको वाटतो म्हणाले. ज्ञानेश्वर महाराज मात्र सांगतायत नाना देहे दाऊनी मी नाना होये, तेथ ऐसा जी बंधू आहे तेही देखे, कोणामुळे हा बंध होतो ते आता तू पहा, ते मी तुला आता सांगतो. बंधू का न बंधीजे हे जाणणे मज माझे, नेणणे नी उपजे आपलेनी. बंध आहे अथवा बंध नाही हे जाणणं देखील माझ्याच ज्ञानाच्या प्रकाशात तुला जाणायला लागेल. नेणणेनी उपजे आपलेनी, आणि अज्ञानाच्या वेळेला बंध हा देखील अज्ञानामुळं आपल्याच ठिकाणी निर्माण होतो. तरी कोणे गुणे कैसा मजची मी बंधू ऐसा, कोणत्या गुणांमुळं मीच असताना मला बंध पडतो. आवड येते परी ऐसा अर्जुन देवा, अर्जुन देवा हा शब्द किती छान आला. तुला लक्षात येईल तसं मी सांगतो, तुला पटेल असं सांगतो, हे अर्जुन देवा गुण ते किती किम धर्म, हे गुण किती आहेत आणि त्यांची लक्षणं काय. काही यया रूप नाम, यांची नावं काय, यांचं रूप काय, म्हणजे यांची लक्षणं काय, के झाले हे वर्म अवधारी पा, आणि हे कशा करता झाले, हे सगळं मी तुला सांगतो. सत्वम रजस्तम इति गुणाहा प्रकृती संभवाहा निबघ्नंती महाबाहो देहे देहिनम व्ययम. या अध्यायाचा जो मुख्य विषय त्रिगुण, त्याच्यापर्यंत आता भगवंत आले. हरि ओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परा.